throwing ABC Laundry. No, sorry, wrong number.
Red FM MH935.
Super Hits 93.5 Red FM पर मैं आपके साथ है. मैंने आपसे पूछा था कि आपका कभी किसी रॉन्ग नंबर से पाला पड़ा है क्या. म्हणजे काय आहे ना, असे रॉन्ग नंबर्स जे असतात ते कधी कधी मुद्दाम केले जातात, कधी कधी खरंच म्हणजे चुकीने लागलेले असतात, कधी कधी एखाद्या आकड्याची इकडे तिकडे घोळ होतो आणि म्हणून मग कुठलं तरी कनेक्शन कुठेतरी जातं आणि मग ते जे कनेक्शन असतं ना ते कधी कधी असं क्रॉस कनेक्शन झालेलं असतं आणि त्यावेळी सुद्धा आपल्यापर्यंत रॉन्ग नंबर्स येतात. पण हे रॉन्ग नंबर कसे काय येतात, आपले नंबर्स त्यांच्यापर्यंत कसे कसे पोहोचतात हे मी सांगणार आहे तुम्हाला थोड्या वेळानंतर. पण तुमचा असा कधी रॉंग नंबरशी कॉन्टॅक्ट आलाय का, म्हणजे कधी तुमचा पाला पडलाय का अशा रॉंग नंबरशी, काय म्हणणं आहे सौरभचं ऐकूयात.
माझ्या मित्रांनी कॉल केलं होतं, बस पंडितजीचा आम्ही मस्त मजा उडवली. त्यांना विचारला की आमचे म्हणजे आता पेपर्स होणार होते, तेव्हा म्हटलं की आमचं पेपर कसं येणार, आज इंडिया जिंकणार काही, पण त्यांना विचारत होतो.
मॅचचा रिझल्ट विचारला पंडितजींना. अच्छा अच्छा, तुला काय वाटतं की असे मेसेजेस काय येत असतील, बरं काय वे असतो त्याचा, नंबर कसा काय जात असेल लोकांकडे.
एवढं तर माहिती नाही, बट इंटरनेट अँड समथिंग हॅकिंग मुळे.
अशा त्याला रॉंग नंबर आला होता आणि मग त्यांनी घेतली त्या पंडितजीचीच मज्जा. पण तुम्ही कधी असा रॉंग नंबर फेस केलाय का आणि काय काय मजा घेतली तुम्ही त्या रॉंग नंबरची, किंवा काय काय झालं तो रॉंग नंबर आन्सर केल्यानंतर, सांगा पटकन. कॉल करा 9607007935 वर. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.